सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजचे दिनविशेष आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आज दसऱ्याच्या या शुभदिनी देवीचे सर्वाधिक तत्व कार्यरत आहे. सर्वांनी डोळे मिटूया. आदिशक्ती जगदंबेचे प्रचंड तत्व संपूर्ण ब्रह्मांडात अवतरित झाले आहे. देवी तत्व ग्रहण करत आदिमातेच्या ब्रह्मांडव्याप्त श्रीचरणानं आपण प्रार्थना करूया. आपले मस्तक संपूर्ण शरणागतीने तिच्या चरणावर ठेवूया. मातेच्या सुखोमल चरणांचे आपण दर्शन घेत तिच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करूया. हे आदिमाते, आम्ही रोम रोमातून तुला शरण आलो आहोत. हे माते, आमच्या या चित्तावर नेहमी तुझेच नियंत्रण असू दे. हे आई जगदंबे, तूच तर आमची शक्ती आहेस. तुझीच शक्ती आमच्या पेशीपेशीत कार्यरत आहे. हे आदिमाते, आम्हाला भक्ती शक्ती प्रदान कर. हे जगज्जननी, हे माते, आम्हाला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप कर. हे दुर्गे, आम्ही तुझेच अंश आहोत. तुझ्यातच तू आम्हाला सामावून घे माते. हे आदिमाते, हे देवी, भाव सत्संगात प्रत्यक्ष तुझी दिव्यवाणी कार्यरत असते. ही दिव्यवाणी आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करते. तुझ्या महिमेचे वर्णन ऐकून तुझ्या प्राप्तीचा ध्यास आमच्यामध्ये निर्माण होऊ दे. तुझ्या श्रीचरणी संपूर्ण समर्पणाने आम्ही याचना करतो माते. जगदंबेच्या चरणाशी आपण पूर्ण शरणागती अनुभवत आहोत, एकरूपता अनुभवत आहोत. या स्थितीमध्ये जगदंबेच्या चरणावर श्लोकरूपी भावपुष्प अर्पण करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई जगदंबेच्या जागरासाठी आलेल्या सर्व भक्तांना भावपूर्ण नमस्कार. आजचे दिनविशेष म्हणजे विजयादशमी. जणू काही या भाव सत्संगाच्या माध्यमातून साक्षात जगदंबा विजयाचा आनंद घेऊन आली आहे. आजच्या या दिवशी आपण सर्वजण संपूर्ण विश्वात प्रचंड प्रमाणात कार्यरत झालेल्या देवी तत्वाची साक्षात अनुभूती घेणार आहोत. नवरात्रात शक्तीच्या विभिन्न नावांची आणि रूपांची पूजा केली जाते. तिची दिव्यता व्यापक आहे, परंतु सुप्त पण आहे. पूजा आणि आराधनेद्वारा नवरात्रामध्ये शक्तीला जागृत केले जाते. भगवती जगदंबा मातेच्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन मुख्य रूपांनी विश्वाचा सर्व कारभार संपन्न होतो. विश्वाचे सृजन, पालन आणि संवार ही तिन्ही कार्ये या तीन रूपांच्या माध्यमातून साक्षात भगवती जगदंबा करत असते. याच रूपांमधून पुढे दुर्ग दानवाला मारण्यासाठी दुर्गा, महिषासुराला मारण्यासाठी महिषासुर मर्दिनी, दुष्काळातून प्रजेला वाचवण्यासाठी शाकंभरी, तसेच नंदा, चंडिका, रक्तदंतिका, कालिका इत्यादी विविध अवतार धारण करून वेळोवेळी जगन्मातेने भक्तरक्षणाचे कार्य संपन्न केले आहे. त्रिभुवन स्वामिनी दुर्गा मातेचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. संपूर्ण त्रिभुवनात अखंड मातेची स्तुती सुरू असते. अशी माता आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अवतार धारण करून भक्ताला भयमुक्त करते. असुरांनी राक्षसांनी तिच्या भक्तांना त्रास दिला, मातेला ते सहन होत नाही. माता त्याला वाचवण्यासाठी अवतार घेऊन त्याचे रक्षण करते. आज दसऱ्याच्या या शुभदिनी विश्वस्वामिनी दुर्गेने महिषासूर या महादैत्याचा वध केला. भावसत्संगाद्वारे त्या प्रसंगाचे स्मरण करून आपण देवीचा महिमा आपले अंतरी कोरूया. आजच्या दिवशी देवीचे महिषासूर मर्दिनी हे तत्व, हे रूप प्रचंड प्रमाणात कार्यरत आहे. भाव सत्संगामध्ये आपण त्याचा अनुभव घेऊ शकता. वातावरणामध्ये असलेले तत्व स्थूलातून आणि सूक्ष्मातून अधिकाधिक ग्रहण करण्यासाठी आर्ततेने प्रार्थना करूया. महिषासूर मर्दिनी भगवतीला आपण सर्वजण नमन करूया. जिने आपल्या हातात अक्षमाला, परशु, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, दंड, शक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश आणि चक्र धारण केले आहे, अशी महिषासूर मर्दिनी भगवती तिला आपण साष्टांग नमन करूया. पूर्वीच्या काळी महिषासूर नावाचा राक्षस होता. तू अजिंक्य होशील असा त्याला वर मिळाला होता. त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्या महिषासुराने असुरसेना जमा करून देवांची युद्ध सुरू केले. देवासूर युद्ध 100 वर्षे चालू होते. महिषासुराने देवांना पुष्कळ त्रास दिला. महिषासुराने इंद्राचा ऐरावत हिरावून घेतला. तो स्वतः स्वर्गाचा राजा इंद्र झाला. अष्टदिक्पाल दशदिशांना पळून गेले. महिषासूर नाना रूपे धारण करून स्वतःच दिक्पाल बनला. महिषासूर चंद्र, सूर्य आणि अग्नी होऊन पृथ्वीवर प्रकाश पाडू लागला. तो मेघ बनून पाऊस पाडू लागला. महिषासुराला इंद्रपद प्राप्त झाले. देवांचे सगळे ऐश्वर लयाला गेले. सर्व देवतांना अगदी दैन्यावस्था प्राप्त झाली. पराभूत झालेले सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवासहित सर्वजण महादेव आणि विष्णू यांच्याकडे गेले. सर्व देवांनी हरिहरांना वंदन केले. हरिहरांना वंदन करून ब्रह्मदेवासहित सर्व देवता यांनी महिषासुराची सगळी हकीकत सांगितली. हे हरिहरा, महिषासुराने देवांचे सगळे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे सर्व देवता अत्यंत दीनदुबळे झाले आहेत. हे हरिहरा, आता आपणच त्या दैत्यांचा वध करावा, अशी सर्वांनी प्रार्थना केली. सर्व देवांनी जेव्हा दुःख सांगितले तेव्हा हरिहर क्रोधित झाले. क्रुद्ध झालेल्या विष्णूच्या मुखातून महातेज बाहेर पडले. ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सर्व देवतांच्या मुखातूनही प्रचंड तेज बाहेर पडले. ते सर्वांचे तेज एकत्र झाले. सर्व तेज एकत्र झाल्यामुळे ते पेटलेल्या पर्वतासारखे दिसू लागले. त्या तेजाने दशदिशा व्यापून गेल्या. ते तेज कुणाच्याही डोळ्यांना सहन होईना अशा प्रचंड तेजातून एक स्त्री प्रकट झाली. आणि ती स्त्री म्हणजे अवघ्या त्रैलोक्याची जननी जगदंबा अंबा भवानी, तीच हरिहरांची जननी. आपल्या भक्तांच्या कार्यासाठी, त्यांचे संकट नाहीसे करण्यासाठी साक्षात आदिशक्ती जगदंबेने अवतार धारण केला. या देवीच्या स्वरूपाचे सुंदर वर्णन आत्ता आपण ऐकूया. आपल्यासमोर साक्षात देवी प्रगट होत आहे, त्याची अनुभूती घेऊया. देवीचे स्वरूप पुन्हा आपल्यासाठी साकार होत आहे. देवीकडून प्रचंड प्रमाणात कार्यरत असलेली सर्व तत्वे ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करूया. शंकराच्या तेजापासून देवीचे मुख निर्माण झाले. यमाच्या तेजापासून तिचे केस निर्माण झाले. विष्णूच्या तेजापासून अंबेचे हात निर्माण झाले. इंद्राच्या तेजापासून कटिप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजापासून मांड्या आणि पोटऱ्या निर्माण झाल्या. आणि ब्रह्मदेवाच्या तेजापासून दोन पाय, तसेच सूर्याच्या तेजापासून पायांची बोटे प्रकट झाली. वसूंच्या तेजापासून हाताची बोटे, तसेच कुबेराच्या तेजापासून नासिका प्रकट झाली. प्रजापतीच्या तेजापासून देवीचे दात आणि अग्नीच्या तेजापासून तीन नेत्र प्रकट झाले. संध्येच्या तेजापासून भुवया प्रकट झाल्या. वायूच्या तेजापासून कान प्रकट झाले. अशा रीतीने सर्व देवदेवतांच्या तेजापासून कल्याणमयी सुंदर देवी प्रकट झाली. सर्व देवदेवतांच्या तेजापासून प्रकट झालेल्या देवीला पाहून महिषासुराच्या छळाने त्रस्त झालेल्या सर्व देवदेवतांना अत्यानंद झाला. दैत्यांच्या वधासाठी भगवान शंकराने आपल्या शूळापासून एक शूळ काढून देवीला दिला. महाविष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र निर्माण करून भगवती देवीला अर्पण केले. वरुणानी शंख दिला. अग्नीने शक्ती दिली. वायूने एक धनुष्य व बाणाने भरलेले दोन भाते दिले. देवराज इंद्राने आपल्या वज्रापासून निर्माण केलेले वज्र दिले. त्याचप्रमाणे ऐरावताच्या गळ्यातील एक घंटा देवीला दिली. यमाने कालदंड दिला. वरुणाने पाश दिला. प्रजापतीने स्फटिकमाला दिली. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने देवीच्या रोमरोमामध्ये आपले तेज भरले. काळाने तेजस्वी ढाल आणि तलवार दिली. क्षीरसागराने तेजस्वी रत्नहार आणि कधीही जीर्ण न होणारी दोन दिव्य वस्त्रे दिली. त्याचप्रमाणे त्यांनी देवीला दिव्य चुडामणी, दोन कर्णभूषणे, कडे, तेजस्वी अर्धचंद्र, सर्व हातांसाठी बाजूबंद, दोन्ही पायांसाठी पैंजण, कंठभूषण, सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्माने एक तेजस्वी परशु दिला. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची अस्त्रे, अभेद्य कवच मस्तकावर व कंठात धारण करण्यासाठी कधीही न कोमेजणाऱ्या कमळाचे हार दिले. सागराने सुंदर कमळ दिले. हिमालयाने तिला वाहन म्हणून सिंह दिला आणि अनेक प्रकारची रत्ने दिली. कुबेराने देवीला पानपात्र दिले. शेषनागाने बहुमोल असा रत्नजडित नागहार दिला. अशा प्रकारे सर्व देवतांनी अनेक अलंकार, शस्त्रास्त्रे सर्व देवीला देऊन देवीचा मोठा सत्कार केला. सर्व देवदेवतांनी अतिशय आनंदाने सिंहारूढ भगवती देवीचा जय जयकार केला. जयोस्तु अंबे, जयोस्तु अंबे, जयोस्तु अंबे असा जय जयकार त्रिभुवनात गुंजू लागला. ऋषीमुनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे स्तवन केले. आपणही सर्वांनी याची अनुभूती घेऊया. सर्वांनी जयोस्तु अंबे, जयोस्तु अंबे असा जय जयकार करून देवीची भावपूर्ण स्तुती करूया. देवीची स्तुती केल्यानंतर देवी मारक रूपामध्ये युद्धासाठी सज्ज झाली. देवीने प्रचंड गर्जना केली. त्या भयंकर आवाजाने आकाश दुमदुमले. सगळे आकाश कोसळते की काय असे सर्वांना वाटू लागले. त्या आवाजाने अवघ्या त्रैलोक्यात सर्वत्र थरकाप उडाला. समुद्र खवळला. पृथ्वी कंप पावू लागली. पर्वत हलू लागले. देवीने केलेली ती प्रचंड गर्जना असुरांच्या कानी पोचल्याशिवाय राहिली नाही. त्या गर्जनेने सर्व असुर सावध झाले. काहीतरी संकट असुरांवर कोसळणार आहे एवढेच त्यांना कळले. आणि ते सर्व असुर कवच टोप धारण करून एकत्र जमले. हाती शस्त्र घेऊन ते युद्धासाठी सज्ज झाले. ते पाहून काय चालले आहे हे महिषासुराला कळेना. कोण गर्जना करत आहे? ती गर्जना आणि असुरांची चाललेली धावपळ पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. तोही हे काय चालले आहे अशी गर्जना करू लागला. कोटी कोटी असुर महिषासुराकडे धावत गेले. अवघे ब्रह्मांड गडबडले. आता देवीच्या सिंहाची गर्जनाही सर्वांना भयभीत करू लागली. ज्या दिशेने सिंहनाद ऐकू येत होता त्या दिशेने महिषासूर धावत गेला. देवीच्या तेजाने अवघे विश्व व्यापले होते. देवीने पृथ्वीवर पाय ठेवताच पृथ्वीही डळमळू लागली. तिचा मुकुट आकाशाला भिडला होता. तिच्या धनुष्याच्या टणत्काराने सप्त पाताळे शुद्ध झाली. देवी आपल्या सहस्रो हाताने सर्व दिशांना झाकून उभी होती. एकाएकी देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या आघाताने निर्माण झालेल्या तेजाने सगळे आकाश भरून गेले. महिषासुराचे सेनापती शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन देवीशी युद्ध करण्यासाठी धावले. कोटी कोटी रथ, हत्ती, घोडे पायदळ घेऊन महिषासूर देवीशी मोठ्या द्वेषाने लढू लागला. दैत्याने देवीवर असंख्य खडगे, परशु, पाश फेकले, परंतु देवीने आपल्या शस्त्राने दैत्यांचे सर्व शस्त्रे तोडून टाकले. अत्यंत क्रोधाने युद्ध करीत असलेल्या चंडिका देवीच्या मुखावर थकवा किंवा श्रम काहीच दिसत नव्हते. देवता आणि ऋषीमुनी देवीचे स्तवन करीत होते आणि भगवती देवी दैत्यांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत होती. देवीचे वाहन असलेला सिंह अत्यंत क्रोधाने असुर सेनेत घुसून त्यांना ठार मारित होता. अग्नी जसा गवत जाळून टाकतो त्याप्रमाणे तो सिंह असुर सेनेचा नाश करण्यास देवीला सहाय्य करत होता. रणभूमीवर असुरांची युद्ध करीत असलेल्या देवीच्या प्रत्येक निश्वासातून असंख्य सेनागण म्हणजे सैनिक निर्माण होत होते. ते अनेक शस्त्रास्त्रांनी असुरांची युद्ध करीत होते. या युद्धात असंख्य असुर ठार झाले. हत्ती, घोडे, रथ सगळे काही नष्ट झाले. त्यामुळे पृथ्वीवर पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे तिकडे असुरांची प्रेते पडली होती. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या होत्या. त्यातून दैत्यांची प्रेते वाहून जात होती. बघता बघता देवीने असुरांचा पूर्ण संहार केला. ते पाहून देवगण देखील देवीचे स्तवन करत आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी करू लागले. अशा प्रकारे असुर सेनेच्या वधासाठी साक्षात जगदंबाच प्रकट झाली. देवी चंडिकेच्या सिंहाने अनेक असुरांना ठार मारले. हे ऐकून महिषासूर चिंताक्रांत झाला. दैत्य महिषासूर हा मायावी होता. त्याला मायावी रूप धारण करण्याची कला अवगत होती. आपल्या असुर सेनेचा संहार होत असलेला पाहून क्रुद्ध झालेल्या महिषासुराने रेड्याचे रूप धारण केले आणि तो देवीच्या सैनिकांना पीडा देऊ लागला. त्याने आपल्या तोंडाच्या प्रहाराने देवीच्या अनेक सेनागणांना ठार मारले. कित्येकांना पायाखाली तुडवून ठार केले. त्याच्या नुसत्या गर्जनेने अनेक गण गतप्राण झाले. तो रणांगणावर थैमान घालत होता. त्यामुळे अनेक गण जमिनीवर कोसळून मरण पावले. त्याच्या निश्वासाने अनेक गण आकाशात उडाले तर अनेक गण जमिनीवर मरून पडले. मग त्या महिषाने देवीच्या सिंहावर हल्ला केला. त्यामुळे देवी अत्यंत क्रुद्ध झाली. मग तो महिषाच्या म्हणजे रेड्याच्या रूपातील महिषासूर आपल्या पायाने पृथ्वी उकरू लागला. त्याने आपल्या शिंगाने मोठमोठी पर्वत शिखरे आकाशात उडवली. तो भयंकर गर्जना करीत होता. त्याच्या अतितीव्र वेगामुळे पृथ्वी फाटू लागली. त्याच्या शिंगाच्या प्रहाराने आकाशातील मेघांचे तुकडे तुकडे झाले. अशा प्रकारे त्या महिषाने पृथ्वीवर हल्लकल्लोळ माजवला. क्रोधाने बेभान झालेला तो महिष देवीला ठार मारण्यासाठी तिच्यावर धावून गेला. ते पाहून खोपलेल्या देवीने महिषासुरावर पाश टाकून त्याला जखडून टाकले. त्या क्षणी त्या मायावी महिषासुराने रेड्याचे रूप टाकून सिंहाचे रूप धारण केले. देवीने त्या सिंहाचे मस्तक तोडण्यासाठी हाती खड्ग घेतले. त्याच क्षणी महिषासुराने सिंहाचे रूप टाकून मनुष्यरूप धारण केले. तो खड्ग आणि चर्म घेऊन युद्ध करू लागला. देवीने त्याला ठार मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला. तेव्हा महिषासुराने हत्तीचे रूप धारण केले. तो आपल्या सोंडेने देवीच्या सिंहाला खेचू लागला. तेव्हा देवीने त्याच्यावर खड्ग फेकून त्याची सोंड तोडून टाकली. मग तो महिषासूर पुन्हा रेड्याचे रूप घेऊन सगळीकडे थैमान घालू लागला. तेव्हा जगन्माता देवीचे डोळे क्रोधाने लालेलाल झाले. ती मोठमोठ्याने हसू लागली. हाती शूल घेऊन देवी महिषासुरावर धावून गेली. तिने महिषासुराला पकडून त्याला पायाखाली चेपले आणि त्याच्या मानेवर शूलप्रहार केला. देवीने आपल्या खड्गाने त्याचे मस्तक तोडले. महिषासूर जमिनीवर मरून पडला. त्याच्या कंठातून रक्त वाहू लागले. महिषासुराचा वध होताच असुर सैन्यात हाहाकार उडाला. उरले सुरले असुर जीवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळत सुटले. कित्येक जण पाताळात गेले. देवसैन्य जय जयकार करू लागले. देवांचा आनंद गगनात मावेना. देवानी आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी केली. सर्व ऋषीमुनी आनंदाने देवीचे स्तवन करू लागले. जयवाद्ये घुमू लागली. गंधर्वानी गायन चालू केले. अप्सरा नृत्य करू लागले. मंद सुगंधित वारा वाहू लागला. अग्नी शांत होऊन यज्ञकुंडात प्रकाशू लागला. नद्या स्वच्छ पाण्याने वाहू लागल्या. सूर्य तेजाने चमकू लागला. महिषासुराचा वध झाल्याने संपूर्ण चराचर सृष्टीला खूप खूप आनंद झाला. महर्षींसह सर्व देवदेवता देवीचे स्तवन करू लागले. ही विराटरूपी देवी महाभयंकर अशा दैत्य महिषासुराचा वध केल्यामुळे महिषासुर मर्दिनी म्हणून विख्यात झाली. सिद्धीच्या प्राप्तीसाठी भक्तजन जिची आराधना करतात. सर्व देवदेवता जिच्या भोवती हात जोडून उभ्या असतात. जिच्या शरीराची कांती नीलमेघाप्रमाणे आहे. जी आपल्या भावपूर्ण स्मरण करूया.
देवीने महिषासुराचा वध केला त्यामुळे अतिशय आनंदित झालेले इंद्रादी देव जगदंबेची स्तुती करू लागले. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. त्यांनी देवीला साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, सर्व देवतांच्या शक्तीचा समुदाय जिचे रूप आहे तिने आमचे कल्याण करावे. जिचा प्रभाव व सामर्थ्य यांचे वर्णन करण्यास सहस्रमुखांचा शेषनागही समर्थ नाही. ब्रह्मादि देवही जिचे सामर्थ्य जाणू शकत नाही. त्या भगवती चंडिकेने सर्व जगाचे पालन करावे आणि अशुभाचा संपूर्ण नाश करावा. जी पुण्यवंतांच्या घरी लक्ष्मी रूपाने पवित्र अंतकरण असलेल्यांच्या हृदयात बुद्धिरूपाने सत्पुरुषांच्या रूपात वास्तव्य करते, हे देवी तू सर्व जगताचा संभाळ कर. हे अंबिके तू या संसार सागरातील नौका आहेस. हे देवी जे तुला शरण येतात त्यांच्या सर्व दुःखांचा तू नाश करतेस. हे माते तू जलरूपाने सर्व जगाला तृप्त करतेस. बलसंपन्न वैष्णवी शक्ती असलेली तू या विश्वाची कारणीभूत महामाया आहेस. हे देवी तू आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन या पृथ्वीवरच तू भक्तांना मोक्षमुक्ती मिळवून देतेस. हे देवी सर्व विद्या तुझीच वेगवेगळी रूपे आहेत. जगातील सर्व स्त्रिया तुझीच रूपे आहेत. तू एकटीनेच या संपूर्ण विश्वाला व्यापले आहे. तुझी स्तुती काय करणार आणि कशी करणार देवी. तू स्तवन करण्यास योग्य असलेल्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ परावाणी आहेस. सर्व भूतांच्या ठाई असलेल्या भुक्ती आणि मुक्ती देणाऱ्या तुझ्या स्तवनासाठी आमची वाणी सदैव तत्पर असो. बुद्धिरूपाने सर्वांच्या हृदयात असलेल्या स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. नारायणाची पत्नी म्हणून नारायणी असे तुझे नाव वेदरूपी नारायणानेच ठेवले आहे. या विश्वाचा संहार करण्यास समर्थ असलेल्या हे नारायणी तू सर्व मंगलांचे मंगल आहेस. तूच कल्याणकारी शिवा आहेस. सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारी त्रिनेत्रधारी आहेस. हे नारायणी तू ब्राह्मणी शक्तीचे रूप धारण करतेस. हंस विमानावर आरूढ होऊन दुष्टशक्तींचा नाश करतेस. हातात महाभयानक महाचक्र घेतलेले आपल्या दाढेवर पृथ्वीला धारण केलेले वाराही शक्तिरूप तूच धारण केले आहेस. नृसिंह रूपाने दैत्यांचा वध करणाऱ्या त्रिभुवनाचे रक्षण करणाऱ्या हे नारसिंही तुला आमचा नमस्कार असो. मस्तकावर किरीट आणि हातात महावज्र धारण करणाऱ्या वृत्रासुराचे प्राण घेणाऱ्या सहस्र नेत्र इंद्रशक्तीचे रूप धारण करणाऱ्या हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो. शिवद्युती रूपाने दैत्यांच्या विशाल सेनेचा संहार करणाऱ्या भयंकर रूप धारण करून प्रचंड गर्जना करणाऱ्या हे नारायणी तुला मी नमस्कार करतो. विक्राळमुख असलेल्या गळ्यात नरमुंड माला धारण करणाऱ्या मुंड दैत्याचा वध करणाऱ्या चामुंडारूप असलेल्या सर्वस्वरूपी सर्वेश्वरी त्याचप्रमाणे सर्व शक्तीसंपन्न दिव्यरूपा दुर्गा माते सर्व भयापासून आमचे रक्षण कर. हे कात्यायनी, तीन नेत्रांनी विभूषित असे तुझे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर. हे देवी, तू प्रसन्न झाली असता सर्व रोगांचा नाश करते आणि तू कोपली असता सर्व मनोकामनांचा नाश करते. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर कोणतेही संकट येत नाही. तुला शरण गेलेल्या लोकांना इतर लोकही शरण जातात. हे देवी, हे अंबिके, तू आपले स्वरूप अनेक भागात विभागून नाना रूपांनी धर्मद्रोही महादैत्यांचा संहार केलास. हे कार्य दुसरे कोण बरे करू शकेल? कुणीही नाही. ज्ञान प्रकाशित करणाऱ्या शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये तुझ्याशिवाय दुसरे कोणाचे वर्णन आहे? हे देवी, तू शत्रूंचा संहार करून अवघ्या त्रैलोक्याचे रक्षण केलेस. हृदयात कृपा, युद्धात निष्ठुरता ह्या गोष्टी केवळ तुझ्याच ठिकाणी आहेत. हे अंबिके, तुझ्या आशीर्वादाने तू आमचे रक्षण कर. हे माते, तुझ्या खड्गाने, घंटेच्या नादाने, धनुष्याच्या टणत्काराने तू आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या त्रिशूळाने तू आमचे सर्व दिशांकडून रक्षण कर. त्रैलोक्यात संचार करणारे तुझे परमसुंदर सौम्य रूप व अत्यंत भयंकर रूप आम्हा सर्वांचे रक्षण करो. हे देवी, तू तुझ्या सर्व शस्त्रांनी आमचे संपूर्ण रक्षण कर. देवता जगज्जननीला प्रार्थना करतात. हे देवी, तू तुझे सर्व कार्य पूर्ण केले आहेस. महिषासुराचा वध केला आहेस. हे जगज्जननी, आता तू आमच्या मनामध्ये तुझ्याप्रती अविचल भक्ती स्थापित कर. तुझ्या चरणकमलांचे आम्हाला क्षणोक्षणी दर्शन करता येऊ दे. सुख आणि दुःख अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये मन, वाणी आणि कर्म यांनी तुला शरण येता येऊ दे. हे विश्वस्वामिनी, शरणागतीसाठी तुझ्या चरणकमलाच्या धुळीला सोडून दुसरे कोणते स्थान नाही. हे विश्वस्वामिनी, तुझ्या चरणकमली आम्ही शरण येत आहोत. सर्व देवांनी जगाच्या कल्याणासाठी देवीला असे वरदान मागितले. प्रसन्न झालेली देवी तथास्तू असे म्हणून अंतर्धान पावली. अशा प्रकारे सर्व देवांच्या शरीरापासून प्रकट झालेल्या जगदंबेचे चरित्र आजच्या भाव सत्संगातून आम्हा सर्वांना अनुभवण्याची संधी मिळाली. महिषासूर मर्दिनीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. देवतांनी जसे देवीला अविचल भक्तीचे वरदान मागितले तसे आपणही मागून महिषासूर मर्दिनीच्या चरणी कोटी कोटी अनंत कोटी 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 नमन करूया. आद्य शंकराचार्य यांनी महिषासूर मर्दिनी स्तोत्राद्वारे महिषासूर मर्दिनीचा महिमा सुंदर वर्णिलेला आहे. या स्तोत्राचा अर्थ समजून घेऊन आपण सर्वजण महिषासूर मर्दिनी भवानीचे भावपूर्ण स्तवन करूया. हे हिमालय राजाची कन्या, विश्वाला आनंद देणाऱ्या माते, नंदीगणाद्वारे वंदित गिरीवर विंध्याचलाच्या शिखरावर निवास करणाऱ्या भगवान विष्णूला प्रसन्न करणाऱ्या नीलकंठाची पत्नी, विश्वाला संपन्नता देणाऱ्या तसेच महिषासुराचे मर्दन करणाऱ्या हे भगवती, आपल्या केशलतानी आकर्षित करणाऱ्या हे शैलसुते, तुझा जय जयकार असो. देवांना वरदान देणारी, दुर्धर आणि दुर्मुख असुरांचा नाश करणारी, सतत प्रसन्न राहणारी, तिन्ही लोकांचे पोषण करणारी, शिवशंकराला संतुष्ट करणारी, पापांना हरणारी, घोर गर्जना करणारी, अहंकाराचा गर्व नष्ट करणारी, समुद्राची पुत्री, हे महिषासुर मर्दिनी, तुझा जय जयकार असो. कदंबाच्या वनात वास करणाऱ्या, हास्यभावात राहणाऱ्या, मधाप्रमाणे मधुर मधुकैटब यांचा विनाश करणाऱ्या, सदा युद्धामध्ये लिप्त राहणाऱ्या, शत्रूंच्या हत्तीची सोंड काढून त्याचे 100 तुकडे करणाऱ्या, जिचा सिंह शत्रूच्या हत्तीचे शीर धडावेगळे करतो, आपल्या अस्त्रांनी चंडमुंड यांचे शीर कापणाऱ्या, हे महिषासुर मर्दिनी, तुझा जय जयकार असो. रणामध्ये शत्रूंचा वध करणाऱ्या, अविनाशी शक्ती धारण करणाऱ्या, तिन्ही लोकांना पीडित करणाऱ्या दैत्यांवर प्रहार करण्यायोग्य त्रिशूल धारण करणाऱ्या, केवळ आपल्या हुंकाराने धूम्रलोचन राक्षसाला धूम्र म्हणजे धुराप्रमाणे भस्म करणाऱ्या, युद्धात रक्तबीजाच्या रक्ताने उत्पन्न अन्य रक्तबीजाचे रक्त पिणाऱ्या, शुंभ आणि निशुंभ दैत्यांच्या बळीने शिव आणि भूतप्रेतांना तृप्त करणाऱ्या महिषासुर मर्दिनीचा जय जयकार असो. युद्धभूमीमध्ये जिच्या हातातील बांगड्या धनुष्यासोबत चमकतात, जिचे तीर शत्रूंना विदीर्ण करून लाल होतात, हत्ती, घोडा, पायदळ आणि रथ अशा 4 प्रकारच्या सैन्यांचा संहार करणाऱ्या, हजारो दैत्यांसोबत हजारो युद्ध जिंकणारी आणि हजारो हत्तींद्वारे पूजित सूरतारक तारकासुराशी युद्ध करणाऱ्या महिषासुर मर्दिनीचा जय जयकार असो. आकर्षक कांतीसोबत अतिसुंदर मनाने युक्त आणि सुंदर नेत्र असलेल्या तिन्ही लोकातील आभूषणरूप सौंदर्य, शक्ती आणि कलानी सुशोभित राजपुत्री, जिची कमळाच्या पाकळ्याप्रमाणे कोमल, स्वच्छ आणि कांतिमय त्वचा आहे, हे वाणी, हे महासरस्वती, तुझ्यामध्ये मांगल्याचा निवास आहे, मी तुला शरण आलो आहे. निर्मळ चंद्रासमान असलेले तुझे मुख सर्व अशुद्धींचा नाश करणारे आहे. शंकराचार्य येथे म्हणतात, माझ्या मतानुसार तुझ्या कृपेविना शिवनामरूपी धनाची प्राप्ती करणे अशक्य आहे. हे दीनांवर दया करणाऱ्या उमे, माझ्यावर दया कर. हे जननी, जसे तू दयेची वर्षा करतेस, तशी तू तीरांचाही वर्षाव करतेस, त्यामुळे हे जननी, यावेळी तुला जसे योग्य वाटेल तसे तू कर. माझे पाप आणि ताप तू दूर कर. हे महिषासुर मर्दिनी, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार असो. हे महिषासुर मर्दिनी, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो.
देवीने महिषासुराचा वध केला याविषयीचा प्रसंग आज आपण भाव सत्संगामध्ये अनुभवला. महिषासुर वधाच्या प्रसंगातून साधनेच्या दृष्टीने आपण काय बोध घ्यायचा, या प्रसंगाचा भावार्थ काय आहे हे आपण समजून घेऊया. दुर्गादेवीच्या सान्निध्यामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होतात. दुर्गादेवी नकारात्मकतेचे सकारात्मकतेमध्ये परिवर्तन करते. दुर्गादेवीला जय दुर्गा या नावानेही ओळखले जाते, कारण ती विजय मिळवून देते. नवरात्रीत सर्वात प्रथम मनाची अशुद्धी दूर करण्यासाठी दुर्गादेवीचे आवाहन केले जाते. महिषासुर मर्दिनीच्या रूपात दुर्गादेवीने महिष या राक्षसाचा वध केला, त्याचा विनाश केला. महिष याचा अर्थ म्हैस, जो निष्क्रिय, आळशी आणि जडत्वाचे प्रतीक आहे. हे दुर्गुण आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनात अनेक अडचणी उत्पन्न करतात. दुर्गादेवी ही सकारात्मक ऊर्जेने भारित झालेली आहे. तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा कार्यरत असल्याने आळशीपणा, थकवा, जडत्व याचा ती विनाश करते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे, गुणांचे पूजन केल्याने ते गुण आपल्या चेतनेत जागृत व्हायला लागतात. जेव्हा आवश्यकता असते तेव्हा ते गुण प्रकट होतात. भगवतीच्या कृपेनेच नवरात्रीतील 9 दिवस शक्तीची उपासना करण्याची आपल्या सर्वांना सुवर्ण संधी मिळाली. आपण सर्वांनी हा अनुभव घेतला. नवरात्रीच्या कालावधीत आपल्यामधील निरुत्साह कमी होऊन उत्साह आणि आनंदात वाढ झाली. हे देवीच्या उपासनेचे आणि तिच्या कृपेचेच फळ आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात निरुत्साह वाटतो तेव्हा उत्साह आणि शक्तिरूपात स्थित असलेल्या आदिशक्ती जगदंबेचे भावपूर्ण स्मरण करून स्वतःमध्ये पुनरुत्साह अनुभवूया. नवरात्र हा वर्षातून एकदा साजरा करण्याचा सोहळा नाही. केवळ 9 दिवस देवीची उपासना करणे हेच देवीला अपेक्षित नाही. नवरात्र हे फक्त 9 दिवसाचे न राहता पूर्ण जन्मभराचा सोहळा करूया. घटस्थापनेच्या दिवशी आपण जे घट बसवतो ते घट जरी आज उठत असले तरी त्या जगन्मातेबद्दल हृदयात निर्माण झालेली प्रेमाची आणि भक्तीची वीण तशीच घट्ट ठेवूया. या नवरात्रीमध्ये देवीनी आपल्या सर्वांना भरभरून भक्ती आणि शक्तीचा आशीर्वाद दिला आहे. भक्तिमय अशा तिच्या कृपाप्रीती वर्षावात आपल्या सर्वांना तिने चिंब भिजवले आहे. हा वर्षाव आपल्यावर सातत्याने व्हावा यासाठी आपण क्षणोक्षणी देवीची भक्ती करूया. देवीच्या प्रीतीला अनुभवत रोज नवनवीन उत्साहाने हे नवरात्र साजरे झाले तर आदिमाया श्री भगवतीच्या अद्भुत कृपेची अनुभूती
आपल्याला निरंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. या वर्षीच्या नवरात्रीत देवीला आपल्याला हेच शिकवायचे आहे, असे साजरे करायला जमणे हीच खरी नवरात्र आहे. तेही तिच्या कृपेशिवाय शक्य नाही, म्हणून आपण तिला शरण जाऊन याहून पुढे क्षणोक्षणी तिची भक्ती करूया, तिची अनुभूती घेऊया. आज दसरा, नवरात्रीची सांगता दसऱ्याने होते. आजच्या तिथीला विजयादशमी असेही म्हणतात. भगवती जगदंबेने महिषासुराचा आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध आजच्या तिथीला केला होता. भगवतीने तिच्या शक्तीने महिषासुराचा वध केला, पण श्रीरामाला रावणाचा वध करण्यासाठी बळ कुणी दिले? रावणाचा वध करण्यासाठी बळ देणारी हीच आदिशक्ती होती. साक्षात विष्णुस्वरूप श्रीरामानेही रावणाचा वध करण्यासाठी आदिशक्तीचे म्हणजे नवरात्रीचे व्रत केले होते. श्रीरामाच्या भावपूर्ण पूजनाने प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला आपली शक्ती प्रदान केली. श्रीरामाच्या कार्यात सहभागी झालेल्या सर्व वानरांना याच देवीने बळ दिले. मेघनादाचा वध करण्यासाठी लक्ष्मणाला याच देवीने शक्ती दिली. पापी रावणाचा वध करण्यासाठी दशमीच्या दिवशी श्रीरामाने जेव्हा आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली, तेव्हा श्रीरामाच्या बाणावर साक्षात हीच आदिशक्ती विराजमान झाली. तिच्या कृपेनेच महाबलशाली रावणाचा श्रीरामाने वध केला. श्रीरामाच्या बाणाचा प्रहार रावणाच्या वक्षस्थळी लागताच महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिथे धावत सुटले. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. आजच्या या विजयादशमीच्या दिनी आपण सर्वांनी श्रीराम विजयाचा तो पावन क्षण अनुभवूया. त्रेतायुगातील ते सुंदर आणि दैवी आणि विजयाचे वातावरण अनुभवूया. रावणाच्या वधामुळे श्रीरामाचा विजय होऊन धर्मसंस्थापना झाल्याच्या त्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार बनूया. साक्षात त्रेतायुगातील वातावरण अवतरित होत आहे. रावणाचा वध झाल्याने रावण मेला, रामाचा जय झाला, असे म्हणत सारे वानरगण आनंदाने नाचू लागले. स्वर्गातून श्रीरामाच्या रथावर पुष्पवृष्टी होऊ लागले. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयगीत कानी येऊ लागले. देव हो भगा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. धर्मसंस्थापना झाल्याच्या विजयाची आपण अनुभूती घेऊया. त्रेतायुगातील सुंदर आणि दैवी विजयाचे वातावरण आपण सर्वांनी अनुभवले. श्रीराम विजयाचा पावन क्षण आपण अनुभवला. रावणाच्या वधामुळे श्रीरामाचा विजय होऊन धर्मसंस्थापना झाल्याच्या त्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो. श्री जगदंबेने महिषासुराचा आणि भगवान श्रीरामानी रावणाचा वध केल्याच्या विजयाचे द्योतक, धर्माच्या अधर्मावरील विजयाचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून या तिथीला उत्सव साजरा करून सीमोल्लंघन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सीमोल्लंघनाचा सुंदर भावार्थ समजून घेऊया. कालपर्यंत आपण सर्वांनी साक्षात भगवती जे कार्य करते ते अनुभवले. तीच मायारूपिणी अंबा गुरुरूपाने सर्व जीवांवर अनुग्रह कृपा करते. जीवदशेतून पुन्हा मूळच्या शिवस्वरूपात एकरूप करण्यासाठी दिशा दाखवते आणि याच प्रक्रियेला खरे सीमोल्लंघन म्हणतात. त्याच्या विधीलाच नवरात्र म्हणतात. जीवाचा जीवभाव अहंभाव नष्ट होण्याची प्रक्रिया म्हणजे साधना करणे. गुरुकृपेच्या बळावर साधना करून भगवंताशी आपण एकरूप होऊ शकतो. ईश्वराशी एकरूपता हाच खरा विजय, हीच खरी विजयादशमी. जीवत्वातून शिवत्वात जाणे म्हणजे ईश्वराशी एकरूपता, हेच खरे सीमोल्लंघन. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ईश्वराच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करायला हवी. त्यांच्याकडून ते कृपा बीज हृदयात प्रतिष्ठापित होणे हीच घटस्थापना. त्यांनी कृपावंत होऊन सांगितलेले प्रयत्न नियमित करणे हेच आपल्यासाठी नवरात्र अनुष्ठान आणि याची परिपूर्ती म्हणजे विजयादशमी. प्रत्यक्ष भगवंत विजय स्वरूपच आहे. अर्जुनाचे एक नाव विजय देखील आहे. अर्जुन म्हणजे जीव. तो विजया नावाच्या शक्तीच्या कृपेने भगवंताशी एकरूप होऊन पुन्हा विजय स्वरूप होऊन जातो. जीव विजय स्वरूप होण्याची ही प्रक्रिया म्हणजेच नवरात्र आणि दसरा. 9 दिवस आपण भगवती श्री जगदंबा मातेच्या चरणी भावार्चना करत आहोत. आज विजयादशमीच्या दिवशी आपण तिला हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी विजयाचा आशीर्वाद मागूया. आंतरिक दोष आणि अहम यांच्यावर विजय मिळवण्यासाठी भरभरून आशीर्वाद मागूया आणि खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करूया. देवी भगवतीच्या श्रीचरणी आपण प्रेमादराने भावसुमनांजली अर्पण करून कृपा याचना करूया. आजच्या भाव सत्संगातून जगदंबेचे चरित्र आम्हा सर्वांना अनुभवण्याची संधी मिळाली. यासाठी महिषासुर मर्दिनीच्या चरणी कोटी कोटी अनंत कोटी 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 नमन करूया. कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.